आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आयोजित आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 फेब्रुवारीला होणार उद्घाटन. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणानं प्रारंभ. युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचं माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचं अमरावती इथं प्रतिपादन. आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. आता सविस्तर बातम्या. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानं बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथं 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळ्याचं उद्घाटन 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संत गजानन महाराज संस्थानच्या 20व्या मैदानावर होणार आहे. या आरोग्य मेळ्याचा उद्देश आयुष पद्धतींचा प्रसार करणं, नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देणं आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीद्वारे शेतकरी साठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा आहे. मेळ्यात आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा रिग्पा आणि होमिओपॅथी अशा विविध आयुष पद्धतींमधून मोफत तपासणी, सल्ला आणि औषध उपलब्ध असतील. तसंच आरोग्यविषयक प्रदर्शनं, तज्ज्ञांची व्याख्यानं, योग प्रात्यक्षिकं आणि थेरपी काउंटर नागरिकांसाठी खुलं असणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांसाठी आयुर्वेदिक शेती उत्पादन आणि विपणन या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांना औषधी वनस्पती लागवडीकडे वळण्याचं आवाहन केलंय. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज मुंबईत राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. महाराष्ट्र देशातलं अग्रणी औद्योगिक राज्य असल्याचं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. विकसित महाराष्ट्रासाठी 2026 ते 2030 या कालावधीसाठी महाराष्ट्र उद्योग सेवा धोरण राबवलं जाईल, ज्याद्वारे राज्यात 50 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचं योगदान 13.5% जास्त असून थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक राज्यामध्ये झाली आहे असं ते म्हणाले. यावेळी स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं झालेल्या परिषदेत 18 देशांच्या विविध उद्योगांसोबत राज्याचे 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले असून यामुळे 40 लाख रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
विकसित महाराष्ट्र 2047 के लिए एक व्यापक और नीतिगत कार्य योजना तैयार की है और राज्य की अर्थव्यवस्था को 2047 तक $5 ट्रिलियन तक बढ़ावा देने के लिए विजन मैनेजमेंट यूनिट स्थापित किया है.
कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर केला जात असून बंदर विकास, जहाज निर्मिती क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्यात आल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही देत राज्याच्या सीमावर्ती भागातल्या नागरिकांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा शोक प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या कार्याला उजाळा दिला. धाडसी स्वभाव, कामात सातत्य, कार्यमग्नता, नियोजनबद्ध काम या अजित पवार यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा त्यांनी उल्लेख केला. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला. यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गुणगौरव केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते सतेज पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे यांनीही अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याच्या सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे. मुंबईत वार्ताहर परिषदेत फडणवीस यांनी ही माहिती दिली. या अपघाताविषयी असलेल्या सर्व शंका दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. देशातली पहिली सहकारी कॉल टॅक्सी सेवा भारत टॅक्सीच्या सदस्य चालकांशी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला. या सेवेचं उद्दिष्ट चांगली सेवा देण्याबरोबरच टॅक्सी चालकांचं हित साधणं असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं. भारत टॅक्सी सेवेवर चालकांसाठीही ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असं ते म्हणाले.
भारत टॅक्सी का एक कार्यक्रम निरंतर चलेगा, सारथियों से संवाद और उनकी तकलीफें सुनना. और संवाद तीनों प्रकार से होगा, ऑनलाइन भी होगा, फिजिकल भी होगा और एक कॉल सेंटर भी हम चालू करेंगे जिस पर फोन से आप लिखवा सकते हो. किसी को ऑनलाइन कंप्लेंट करना नहीं आता है तो टेलीफोन कर आप आपका नाम, आपका सदस्य नंबर और किस प्रकार के सारथी वो लिखवा दोगे, ऑटोमेटिकली इसकी सुनवाई रिकॉर्डिंग वाली व्यवस्था में हम कर देंगे.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील दुर्गम आदिवासी भागांसाठी आदिवासी पाडा तिथे एसटी असा संकल्प जाहीर केला. सह्याद्री आणि मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 9 मीटर लांबीच्या 35 आसनी 100 मिनी बसेस दाखल करणार आहे. या बसेसना पुण्यश्लोक अहिल्यादेवी असं नामकरण करण्यात येणार असून अरुंद रस्ते आणि घाट मार्गांसाठी त्या विशेष उपयुक्त असतील. ही बस सेवा केवळ वाहतूक नव्हे तर आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा सामाजिक सेतू ठरेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. राजेश नार्वेकर यांची राज्याच्या परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून ते यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून कार्यरत होते. विद्यमान परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा एक अविभाज्य भाग आहे. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रातील नेतृत्वाची धुरा तुम्हा तरुणांच्या खांद्यावर असेल. युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख असल्याचं प्रेरणादायी उद्गार भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी काढले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जनरल मनोज पांडे यांनी याप्रसंगी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यासाठी 3 C चा मंत्र दिला. चरित्र, क्षमता आणि आचरण हे यशाचे 3 आधारस्तंभ आहे असं ते म्हणाले. संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती आज साजरी होते आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी देखील लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. भारताचे स्वतःचे असे परराष्ट्र धोरण राहणार नसून जे धोरण अमेरिका स्वीकारेल तेच आपल्याला स्वीकारावं लागेल असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. देशाचं सार्वभौमत्व आरएसएस आणि भाजपानं गहाण ठेवलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं येणाऱ्या 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केला असून नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्हा इथं विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पावसाची नोंद झाली. या अवकाळी पावसाचा तडाखा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिकांना बसला असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. राळेगाव, कळमनेर, कापसी, रामतीर्थ, वाळदूर, शेळी आणि कोपरीसह अनेक गावात गारपीट झाली. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. भंडारात सकाळपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळल्यानं काढणीला आलेला चना, वाटाणा आणि लाखोळी पिकांना धोका निर्माण झाला. नागपुरातही पहाटे वीज, वारा आणि पावसानं साधारण अर्धा तास हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या आणि वीज प्रवाह देखील खंडित झाला. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. गुणतालिकेत आता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड प्रत्येकी 2 गुण मिळवून पुढे आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानला प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यातील 555 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांनी संबंधित गावांचे नकाशे ताब्यात घेतले असून प्रभाग रचनेचं काम सुरू आहे. महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाच्या देखरेखीखाली हे काम सुमारे 1.5 महिना चालणार असून 30 मार्च रोजी मतदारसंघांचे प्रारूप घोषित केले जाणार आहे. सोन्या चांदीच्या दरांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. सणासुदीला किंवा लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे दर वाढतात पण त्यात चिंताजनक बदल झालेले नाही असं त्या म्हणाल्या. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर वार्ताहर परिषदेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासह त्या बोलत होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आयोजित आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 फेब्रुवारीला होणार उद्घाटन. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणानं प्रारंभ आणि विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.